देशामध्ये दलित उद्धाराबरोबरच या देशाची महान लोकशाही घटना लिहिण्याचं महान कार्य केलं आणि या देशातील तमाम दीनदुबळ्यांना, पददलितांना आणि गोर गरिबांना त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही लिहिलेली घटना बदलण्याचं कारस्थान आजही आपल्या देशातले लुच्चे राजकारणी करत असतात आणि या देशामध्ये जातीय दंगे भडकावेत म्हणून काही अधर्मी लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांची विटंबना करत असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना आणि त्यांच्या प्रतिमेची विटंबना करण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर त्यांना आमचं एकच उत्तर असेल, अरे ही सत्ता नाही चोर लुटारूंची, ही सत्ता नाही चोर लुटारूंची, चला वाचवू या घटना भीमाची. अरे ये पैगाम गली गली में गाँव शहर में खैरात की तरह बांट देंगे, ये पैगाम गली गली में गाँव शहर में खैरात की तरह बांट देंगे. ए दुश्मनों, हाथ न लगाओ संविधान को वरना ये जय भीम वाले तुम्हारी उंगलियां काट देंगे. मेरे भीमराज ने कभी आराम नहीं किया, कभी किसी को झुक के सलाम नहीं किया और भारत के संविधान के लिए ऐसा काम किया जिसका कभी दाम नहीं लिया. इसलिए डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की प्रतिमा को छूने से पहले दुश्मन सोच ले सीना मेरा फौलाद है, ऐसा वैसा नहीं अपन जय भीम की औलाद है, जय भीम की औलाद है. ये नीला रंग हर रंग में मिला देंगे, ये नीला रंग हर रंग में मिला देंगे, हम सब एक है ये एहसास दिला देंगे. छूना नहीं डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की प्रतिमा को वरना दुनिया हिला देंगे.
सारा बंधुभाव वेचला, ज्ञान घेऊन या सारा बंधुभाव वेचला, अन्य माणसाला माणूस की दावली हो त्यानं माणसाला माणूस की दावली
हम दलितों को गुलाम बना कर रखा गया था हम दलितों को गुलाम बना कर रखा गया था जानवरों से बदतर सुलूक हम पर किया गया था रोटी की बात तो दूर रही साहब पानी के लिए भी हमको धुतकार दिया गया था हमको मंदिरों में जाना मना था सुबह सुबह हमारी शक्ल देखना गुनाह था भूलना चाहते हैं हम कैसे भूले जख्म इतने घेरे हैं उन्हें कैसे सिले याद आती है हमको हमारे बुजुर्गों की कहानी आज भी उनके पीठ पर है कोड़ों की निशानी अगर डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर ना होते तो हमारा क्या होता अगर डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर ना होते तो हमारा क्या होता आज भी हम दलितों को गांव के बाहर सोना पड़ता भूलना चाहते हैं हम कैसे भूले अरे भूलना चाहते हैं हम कैसे भूले अरे जख्म इतने गहरे हैं उन्हें कैसे सिले जख्म इतने गहरे हैं उन्हें कैसे सिले क्या बताए हम पर कैसे कैसे हुई है अनहोनिया क्या बताए हम पर कैसे हुई है अनहोनिया याद आती है वो बातें वो भूखी रातें तो खौल उठती है हमारी जवानियां तो खौल उठती है हमारी जवानियां न्यायाचा विचार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अन्यायाचा प्रतिकार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीचे हत्यार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निशस्त्र सैनिकांचा सरदार माझा भीम होता अन्यायाचा कर्दनकाळ माझा भीम होता जातीवादी रूढीला पायी तोडवणारा माझा भीम होता महात्मा गांधीजींना जीवदान देणारा माझा भीम होता आणि त्या महाराजच्या चौदार तळ्याच्या पाण्याला आग लावणारा सुद्धा माझा भीम होता कलेजा हिल जाता है अरे नाम भीमराज का सुनकर दुश्मन भी थर्राता है अरे मोम क्या चीज है पत्थर भी पिघल जाता है हक उसे जय भीम कहने का जो शेर दिल रखता है हक उसे जय भीम कहने का जो शेर दिल रखता है, हमारा सीना चीर के भी देख लो, हमारे खून का कतरा कतरा भी जय भीम कहता है। क्योंकि हम तो मर्द जय भीम वाले हैं, दिल कभी किसी का तोड़ते नहीं। अरे हम तो मर्द जय भीम वाले हैं, दिल कभी किसी का तोड़ते नहीं, और जो ललकारते हैं हमें मैदान में, हम उसे कभी छोड़ते नहीं। अरे ज्यांना जय भीम बोलायची लाज वाटते त्यांना तर आम्ही एवढंच म्हणू, जय भीम म्हणजे अत्याचार नव्हे, मानवाचा उद्धार आहे। जय भीम म्हणजे लाचार नव्हे, न्यायाचा विचार आहे। जय भीम म्हणजे जोहार नव्हे, अन्यायाचा प्रतिकार आहे। जय भीम म्हणजे व्यापार नव्हे, क्रांतीचे हत्यार आहे। लगता जुबा पे अच्छा बस एक नाम जय भीम, है दम जिसमें सच्चा बस एक नाम जय भीम, अरे लेता है बच्चा बच्चा बस एक नाम जय भीम, हर काम करने से पहले मैं नाम लेता हूँ जय भीम, अगर मैं मर भी गया तो मेरी कफन पर लिख देना बस एक नाम जय भीम, बस एक नाम जय भीम।
सूट
या भारत भूमीची खरी शान होता, जगी सर्वश्रेष्ठ तो विद्वान होता, कधी न झुकणारा स्वाभिमान होता, दलितांचा राजा मायमाऊली भीम, दुःखाच्या उन्हात सुख सावली भीम, अन्यायातून वी सदा पावली भीम, गांधीजींना देणारा जीवदान होता, असा भीम माझा गुणवान होता, या भारत भूमीची खरी शान होता। तू प्रज्ञापुत्र, तू प्रज्ञापुत्र शिलाचा हिमालय होतास, कित्येक खंड काव्य लिहावीत इतका तू महान होतास, तू पाणी होतास, तू आग होतास, तू दलितांची जाग होतास, दलितांच्या उद्धारासाठी तू अर्पिले प्राण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या स्मृतीस आमचे शतकोटी प्रणाम, शतकोटी प्रणाम, शतकोटी प्रणाम। लेकिन हम गर्व से कहेंगे, इस देश में हम पैदा हुए, ये देश हमें प्यारा है, दुनिया चाहे कुछ भी कहे, जय भीम हमारा नारा है। लेकिन बड़े जालिम थे वो लोग जिन्होंने हमें शूद्र कह के धुतकारा है, लेकिन इस कुदरत का करिश्मा देखो, इस देश का संविधान लिख के मेरे भीम जी ने उन जालिमों के मुंह पर तमाचा मारा है।
पटना हो, साया जी रावण पटना हो, साया जी रावण पटना हो।
लगे। अरे अकलमंद ज्ञानी देश में मुसाफिर बन के यहाँ वहाँ भटकने लगे, क्या है उनकी औकात जो संविधान बदलने की बात करने लगे। अरे देश के इन गद्दारों को सबक सिखला देंगे भीम जी का, अरे देश के इन गद्दारों को सबक सिखला देंगे भीम जी का। अरे नागपुर का विद्यापीठ तो कुछ भी नहीं, अगर हम चाहें तो इस हिंदुस्तान पे नाम लिख देंगे भीम जी का। माझ्या बांधवांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना त्यांची नुसती प्रतिमा लावू नका, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा। आणि हेच कार्य आणि हेच विचार आंबेडकरी जनतेला नवीन दिशा देतील, तरच खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी झाली असं म्हणता येईल। जातीपेक्षा धर्मापेक्षा श्रेष्ठ आमूसा भारत देश, जातीपेक्षा धर्मापेक्षा श्रेष्ठ आमूसा भारत देश, समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व, हाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश, हाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश।
राजा भीमराव माझा, दलितांचा राजा भीमराव माझा, त्यांच्या जयंती चालली गजवाजा, दिन दलितांना हो आनंद झाला, न जयंती सोहळा गर्जून गेला।
निर्वाण झाले, अरे कोण म्हणतो बाबांचे निर्वाण झाले। पाहती घटना, पाहतो इतिहास, पाहतो संग्राम, पाहतो नाशिक मधला काळाराम, तोही तुम्हाला तेच सांगेल। जळाली ती फक्त काया, हीच मनी खंत आहे, माझे बाबा आजही जिवंत आहे। माझ्या तुमच्या सर्व भारतीयांच्या मनात बाबा, बाबा तुमचे कार्य करताना मरण स्वाभिमानाचे येऊ द्या, बाबा तुमचे कार्य करताना मरण स्वाभिमानाचे येऊ द्या, आणि आमच्या चितेची राख तुमच्या चैत्यभूमीच्या पायथ्याशी स्पर्श होऊ द्या, तुमच्या चैत्यभूमीच्या पायथ्याशी स्पर्श होऊ द्या। अरे जागो जय भीमवालो, अरे जागो जय भीमवालो, तुफान आने से पहले मर जाने से पहले, मेरा रत्न रोको मंदिर पर ले जाने से पहले, अरे तुम तो सो रहे हो मेरा रथ हिलाने से पहले, तुम तो सो रहे हो मेरा रथ हिलाने से पहले।
नाही जनाची लाज मनाची काही तरी हो धरा, नाही जनाची लाज मनाची काही तरी हो धरा, तुम्ही कार्य विमाचे करा, तुम्ही कार्य विमाचे करा, नाही तर हातात बांगड्या भरा, तुम्ही कार्य विमाचे करा। प्रगति पथावर समाज न्याय